नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागातल्यान राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग कौन्सिल बसकेचे अध्यक्षपदार आसतले. भारतातल्यान चोरलेल्यो भारतीय कलाकृती परत करपाखातीर भारत आणि अमेरिकन सांस्कृतिक मालमत्ता कबलात केल्या. काल लाओ पीडीआरची राजधानी व्हिएंटिनात दक्षिण कोरिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि मलेशियातल्या आपल्या समकक्षांची परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हांणी भेट घेतली. आशियाई आपत्ती तयारी केंद्र एडीपीसीचे अध्यक्षपद भारतान स्विकारला. दादल्यांच्या क्रिकेटात आज सांजवेळा पल्लेकेले हंगा जावपी 3 मॅचींच्या मालिकेच्या पहिल्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय खेळात भारत यजमान श्रीलंका आड खेळतलो. आता पुराय खबरो. आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात जावपी नीती आयोगाच्या 9व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बसकेच्या अध्यक्षपदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसतले. अंदूच्या बसकेचो विषय विकसित भारत एट 2047, जातून भारताक विकसित राष्ट्र करपाचेर भर दिला. ह्या बसकेत विकसित भारताविषयीच्या व्हिजन डॉक्युमेंटा खातीर अप्रोच पेपराची चर्चा जातली. केंद्र आणि राज्य सरकारांमधी सहभाग, शासन आणि सहकार्याक चालना दिवप, गावगिरी आणि शहरातल्या लोकांच्या जिणेचो दर्जो वाढोवपाचो हेतू शासनमंडळ बसकेचो आसा, असे नीती आयोगान सांगले. विकसित भारताचे ध्येय साध्य करपाक राज्यांची भूमिका किती आसा हाचेरूय ह्या बसकेत सविस्तर चर्चा जातली. 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सा परस चढ जीडीपी आशिला भारत संसारातलो तिसरी व्हडली अर्थव्यवस्था जावपाच्या वाटेर आसा आणि 2047 मेरेन 30 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स अर्थव्यवस्थे मेरेन पावपाची आकांक्षा आसा, असे नीती आयोगान सांगला. प्रधानमंत्री हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. हेर हजर आशिल्ल्या मदी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल, पदाधिकारी वांगडी आणि खाशेले आमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि वांगडी असतले. भारतातल्या चोरी केली भारतीय कलाकृती परत करपाखातीर भारत आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हांणी सांस्कृतिक मालमत्ता कबलात केल्या. ह्या कबलाती प्रमाण पुरातत्वीय आणि वंशशास्त्रीय साहित्याचो बेकायदेशीर व्यापार, आयात, निर्यात आणि तस्करी आळपाखातीर आणि प्रतिबंधित करपाखातीर दोन्ही देश एकठ्या येऊन वावुरतले. अमेरिकेवांगडा भारताचो हो पहिलो सांस्कृतिक मालमत्तेची कबलात आसा. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयताना सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी ही कबलात इतिहासिक असे म्हळे आणि आंतरसांस्कृतिक वाढीक चालना दिवपाक दोन्ही राष्ट्रांमधली भागीदारी घटमूट जातली असे म्हळे. फाटल्या वर्षा भारतात जाल्ले G20 शिखर सभे उपरांत अमेरिकेकडेन वर्षभर चलपी संवाद आणि चर्चे उपरांत ही कबलात झाल्या, असे मंत्रालय नदरे काढले. बेकायदेशीर रितीन मेळिल्ली कलाकृतींची परतफेड केल्ल्यान समाजाक आपल्या समुदायांक त्यांच्या स्वायत्ततेची पुष्टी करून आपले दायज परत मेळपाचो आणि राखपाचो अधिकार मेळटा, असे त्यांनी अधोरेखित केले. मजगती भारत आणि अमेरिकेचो 30वो द्विपक्षीय सांस्कृतिक मालमत्ता कबलातीचो भागीदार झाल्ल्यान भारताक फावो तो वाटो दिवपाच्या नदरेन हे महत्वाचे पावल, असे भारतातले अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी हांणी सांगले. भारताकडेन खासा करून सांस्कृतिक मुत्सेदगिरीवरवी आपली भागीदारी घटमूट करपाची अमेरिकेची वचनबद्धतायेचो गार्सेटी हांणी पुनरुच्चार केलो. काल लाओ पिडियाची राजधानी व्हिएंटिनात दक्षिण कोरिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि मलेशियातल्या आपल्या समकक्षांची परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हांणी भेट घेतली. आसियान भारत उदेंत आशिया शिखर परिषद आणि आशियाई प्रादेशिक मंचाच्या रुपात आशियाई चौकटी खाला जावपी परराष्ट्र मंत्र्याच्या बसकेक हजर राहपा खातीर डॉ जयशंकर व्हिएंटिनात असतात. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ताय युल हांच्या भेटीवेळार खाशेला धोरणात्मक भागीदारीचेर विस्तृत चर्चा झाली. डॉ जयशंकर हांणी सांगले की भारत दक्षिण कोरियाच्या संयुक्त अभिसरणाक लागून भारत पॅसिफिक वाठारातूय सहकार्याचे नवे मार्ग उक्ते जातात. सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री व्हिविएन बालकृष्णन हांच्याकडे झाल्या बसकेत डॉ जयशंकर हांणी देश समन्वयक म्हणून फाटल्या 3 वर्सात आसियान भारत संबंध वाढोवपा खातीर सिंगापूरचे उपकार मानले. भारत सिंगापूर द्विपक्षीय संबंधाखातीर नवो अजेंडा तयार करपाविषयी ते उलयले. परराष्ट्र मंत्री म्हणून इंडोनेशियन परराष्ट्र मंत्री रत्नो मारसुदी हांका परराष्ट्र मंत्री म्हणून काम केल्ल्याच्या उत्कृष्ट कार्यकाळाखातीर डॉ जयशंकर हांणी परबी दिली. तांणी सांगले की भारत इंडोनेशिया आणि भारत आसियान संबंधात तांचे योगदान उल्लेखनीय आसा. भारत आणि इंडोनेशियाच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात तिच्या वांगडा काम करपाची खोस झाली, असे तांणी म्हळे. डॉ जयशंकर आणि त्यांच्या मलेशियाचे समकक्ष मोहम्मद हाजी हसन हांणी द्विपक्षीय संबंधात चालू आशिल्ल्या उपक्रमांची भासाभास केली. तसेच डॉ जयशंकर आणि युरोपियन संघटनेचे परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणांचे उच्च प्रतिनिधी आणि युरोपियन आयोगाचे उपाध्यक्ष जोसेफ बोरेल फॉन्टेलेस हांची भेट घेतली. भारतान आशियाई आपत्ती पूर्व तयारी केंद्र म्हणजे एडीपीसीचे अध्यक्षपद स्वीकारला. आशियाई आणि पॅसिफिक वाठारात आपत्ती धोको उडो करप आणि हवामानातली लवचिकता निर्माण करपाक आणि अंमलबजावणी करपाखातीर एडीपीसी ही एक स्वायत्त आंतरराष्ट्रीय संस्था असा, असे केंद्रीय गृह मंत्रालयान सांगला. भारत आणि शेजारचे 8 देश म्हणजे बांगलादेश, कंबोडिया, चीन, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपिन्स, श्रीलंका आणि थायलंड हे एडीपीसीचे संस्थापक वांगडी असतात. भारत सरकाराचो प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वांगडी राजेंद्र सिंग हांणी काल थायलंडातल्या बँकॉकात 2024-25 वर्षा खातीर चीनातल्यान एडीबीसीचे अध्यक्षपद स्विकारले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाल्या भारत आपत्ती धोको उडो करपाक जागतिक आणि प्रादेशिक फुडारपणाची भूमिका करता असे मंत्रालयान म्हळा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळेन ऐकतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एनएसए अजित डोवाल आणि म्यानमारातल्या नायपिटाव हांगा बंगालच्या उपसागराच्या फुडाकाराखातीर बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य म्हणजे बिमस्टेक सुरक्षा प्रमुखांच्या चौथ्या वर्सुकी बसकेत भारतीय शिष्टमंडळाचे फुडारपण केले. म्यानमाराचो एनएसए एडमिरल मो आंग आणि बिमस्टेक सुरक्षा मुखेल प्रधानमंत्री वरिष्ठ जनरल मिन आंग हलाईंग हांची ताणी भेट घेतली. बिमस्टेक बसकेत भारताचे राष्ट्रीय विधान सादर करताना डोवाल हांणी आतंकवाद आणि ड्रग्स व्यवहार तस्करी शस्त्रांची तस्करी आणि संघटीत गुन्ह्यांवांक आडपा खातीर सहकार घटमूट करपाविशी टिप्पणी केली. तशेंच बिमस्टेक जोडणी दुसरी बंदर परिषद घडोवन हाडप आणि हिमालयाच्या न्हय प्रणालीच्या उदका सुरक्षेविशी ते उलयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नमो एपाचेर अर्थसंकल्प 2024 ब्लूप्रिंट शेअर केला, जाचो हेतू रोजगार निर्मिती आणि कुशळटायेकडेन संबंधित वेगवेगळी सरकारी घोषणा येवजण्यो आणि नव्या उपक्रमांची साध्या पद्दतीन स्पष्टीकरण दिवपाचो आसा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्साचेर केल्या पोस्टात मोदी हांणी सांगले की अर्थसंकल्प 2024 हेतू रोजगार लिंक्ड इन्सेंटीव्ह योजनांक नोकऱ्यो निर्माण करप, एक मजबूत कार्यबल तयार करप आणि रोजगार निर्मात्यांक सक्षम करप, तशेंच कुशळटाय उपक्रम इनहाव शिक्षण प्रसार आणि नवनिर्माण आधार हाचे वरवी समृद्ध कुशळ भारताची वाट तयार जाता असे ताणी म्हळे. अर्थसंकल्प 2024 प्रिंट नमो एपाच्या व्हॉट्सअप इट विभागात पळोवपाक मेळटा. समृद्ध आणि सर्वसमावेशक भारताखातीर अर्थसंकल्प हो एक व्यापक ब्लूप्रिंट असा. राष्ट्रीय चाचणी एजन्सी म्हळ्यार एनटीएन राष्ट्रीय पात्रताय सहप्रवेश परिक्षा नीट यूजी खातीर सुधारित अंतिम स्कोर कार्ड जारी केला. नीटा खातीर हजर आशिल्ल्या उमेदवारांनी अधिकृत संकेतथळ exam.nta.ac.in आणि neet.ntaonline.in या संकेतथळार आपला निकाल आणि स्कोर कार्ड तपासू येता. 17 उमेदवारांनी सर्वोच्च स्थान सामायिक केला असे एजन्सीतल्यान जाहीर केला. एनटीएन 5 मे दिसा 571 शहरातल्या 4750 वयर केंद्रांनी 24,00,000 उमेदवारांची चाचणी घेतली. 23 जून दिसा परिक्षे वेळार नुकसान झाल्या 1,563 उमेदवारांची पुनर्परिक्षा घेतिल्ल्या असो उल्लेख एनटीएन केला. राष्ट्रपती भवन फुडल्या महिन्यात ई उपहार नावाच्या ऑनलाईन पोर्टलावरवी राष्ट्रपती आणि आदल्या राष्ट्रपतींक वेगवेगळ्या प्रसंगात भेटयल्ल्या वेचीक भेटवस्तूंची लिलाव करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या अध्यक्षपदाच्या 2 वर्सां पुराय झाल्याच्या निमतान हे पोर्टल सुरू केले. पहिल्या टप्प्यात सुमार 250 आकर्षक भेटवस्तूंचा लिलाव जातलो. फुडल्या महिन्याच्या 5 ते 26 मेरेन बोली उक्ती जातली. बोलीकार सोबतकच चढ बोली लावप्यांक वस्तू वितरीत करतले. इच्छुक लोकांनी आपली बोली upahar.rashtrapatibhavan.gov.in या पोर्टलाचेर लावूं येता. क्रिकेटीत श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमार आयज जावपी 3 मॅचींच्या T20 खेळामळेत पहिल्या मॅचीत भारत श्रीलंके आड खेळटलो. सांजे 7 वरांचेर ही मॅच सुरू जातली. जुनात जाल्ल्या T20 विश्वचषकात जैत मेळ्या उपरांत भारताच्या रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हांणी निवृत्ती घेतली, जाल्यार राहुल द्रविडानी निरोप घेतलो. आता सूर्यकुमार यादवाच्या फुडारपणाखाला आणि गौतम गंभीर हांच्या मुखेल प्रशिक्षणाखाला भारत मुखार पावरां मारतलो. दुसरे वटेन श्रीलंका लेगीत चरित असलांका कर्णधार म्हणून आणि सनाथ जयसूर्या हांच्या प्रशिक्षणाखाला नव्यान पावल मारता. हाच्या आधी 7 मॅचींनी भारताचे फुडारपण करपी सूर्यकुमाराचेर या मॅचीत पुराय नजर आसतली. 2024 वर्षाच्या ऑलिंपिक खेळाची सुरुवात फ्रान्सातल्या पॅरिसात सीन न्हयचे जाल्ल्या जिवीत आणि रंगतदार उक्तावण सुवाळ्यात झाली. व्हडलो पावस असून लेगीत जिळेत एकदाच घडलेल्या या भव्य कारावीचे प्रेक्षक साक्षीदार झाले. संवसारातल्या सुमार 7,000 खेळगडे काल राती भायर सरले आणि संवसारातल्या सगळ्यात व्हडल्या खेळ सर्तीची सुरुवात झाली. 2 फावटी ऑलिंपिक पदक विजेती शटलर पीव्ही सिंधू आणि 5 फावटी ऑलिंपिक टेबल टेनिस खेळगडो शरद कमल आणि मार्की उक्तावण सुवाळ्यात भारताचे ध्वजवाहक जावन खेळाखातीर 117 जणांच्या पंगडाचे फुडारपण केले. फ्रान्सात पहिलीच कारवाई सुरू आसात, पूण सीन न्हयचे जाल्ल्या मिरवणुकेत उमाशीच्या खेळाची औपचारिक सुरुवात झाली. मेगा चतुर्वार्षिक कार्यावळीच्या सुरवेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय पंगडाक येवकार दिलो आणि दरेक खेळगडो भारताचो अभिमान असे म्हळा. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिल बसकेचे अध्यक्षपदार असतले. भारतातल्या चोरलेल्यो भारतीय कलाकृती परत करपाखातीर भारत आणि अमेरिकेन सांस्कृतिक मालमत्ता कबलात केल्या. आशियाई आपत्ती तयारी केंद्र एडीपीसीचे अध्यक्षपद भारतान स्विकारला. दादल्यांच्या क्रिकेटात आज सांजवेळा पल्लेकेले हांगा जावपी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मॅचीत भारत यजमान श्रीलंका खेळटलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.